डेहलिया ॲस्टरेसी कुलातील सूर्यफूल कुल एका प्रजातीच्या वनस्पतींना डेहलिया असे म्हणतात. डेहलिया प्रजातीत सुमारे 36 जाती आहेत. सूर्यफूल, डेझी, शेवंती ह्या वनस्पतीही ॲस्टरेसील कुलातील आहे. डेहलिया वनस्पतीला वेगवेगळ्या रंगांची आकर्षक फुले येतात, त्यामुळे उद्यानात या फुलांची मोठ्या प्रमाणावर शोभेसाठी लागवड केली जाते. या प्रजातीतील वनस्पती मूळच्या मेक्सिको, दक्षिण अमेरिका, कोलंबिया येथील आहेत. डेहलिया हे मेक्सिकोचे राष्ट्रीय फूल आहे. डेहलिया प्रजातीतील वनस्पती कंदीय, शाखीय, बहुवर्षायू आणि झुडूप प्रकारच्या आहेत. त्यांचे खोड सर्वसाधारणपणे 30 सेंटीमीटर ते 2 मीटर पर्यंत उंच वाढते. पाने संयुक्त पिसासारखी आणि समोरासमोर असतात. मुळे फुगीर व इन्युलिन युक्त म्हणजे एक प्रकारची शर्करा असतात. फुलांचा आकार 5 ते 30 सेंटीमीटर व्यासाचा असतो. फुले वेगवेगळ्या आकर्षक रंगाची परंतु गंधहीन असतात. शुष्क फळ साधारणपणे आयताकृती किंवा अंडाकृती, एका बाजूस सपाट व टोकाला गोलाकार असते. फळात एकच बी असते. एकदा फुले येऊन गेली की ती खोड वाळून जाते. पुढच्या हंगामात याच खोडाच्या वाळलेल्या कंदांपासून पुन्हा लागवड केली जाते. बागेत फुलासाठी लावण्यात येणाऱ्या डेहलिया पिन्नाटा या जातीच्या 2000 पेक्षा अधिक प्रकारांची लागवड करण्यात येते. डेहलियाच्या फुलांचा रंग लाल, पांढरा, पिवळा आणि जांभळा असतो. काही फुले दोनरंगी सुद्धा असतात. सदर नोंद श्री किशोर कुलकर्णी यांनी लिहिली आहे.